श्रोत्यांनो नमस्कार, आपल्यासाठी सादर करीत आहोत आपला हा रेडिओ कार्यक्रम उपासना। श्रोत्यांनो, पहाटे उगवणारा तांबडा सूर्य, रंगी बेरंगी पक्षी, फुलपाखरं, ही सुंदर सुंदर फुलं आणि त्यामुळे रोमांचित होणारं वातावरण, विशाल पसरलेल्या सागरावर नृत्य करणाऱ्या लाटा बघितल्या ना की आमची खात्री पटते की या सर्व विशाल भव्य सुंदर निर्मितीमागे हात आहे एका महान सृष्टीकर्त्याचा। पण अजून त्याची आमची ओळख झालेली नाही। त्याच्या रूपाविषयी किंवा अस्तित्वाविषयी कितीतरी स्पष्टीकरणं आम्हाला दिली जातात, मग विश्वास ठेवायचा तरी कशावर? एवढ्याच करता आपण मन लावून आपला उपासना हा कार्यक्रम ऐका, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि आता का नको ऐकायला एक भक्तिगीत?
I'm not afraid। प्रार्थना करूया। जिवंत सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तुझ्याच महान कृपेने आम्हाला ही वेळ लाभलेली आहे। प्रभू, तू आमच्या सोबत आहेस, तू आम्हाला सांभाळून घेत आहेस, म्हणून आम्ही नाश झालो नाही। अजूनपर्यंत आम्ही ह्या जगात वावरत आहोत। आमची प्रार्थना आहे प्रभू की तू आजच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल। हे वचन समजण्याकरिता तू आम्हाला बुद्धी ज्ञान पुरेव, आमचं मार्गदर्शन कर। आजारी लोकांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे, प्रत्येकाला तू आरोग्य पुरेव। ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक, आमेन। श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये 45वे स्तोत्र आम्ही संपवले आहे आणि आज पुढच्या स्तोत्रांचा अभ्यास आम्ही सुरू करीत आहोत। या स्तोत्रानंतरची 3 स्तोत्रे येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरच्या राज्याचे वर्णन करणारी आहेत। 45व्या स्तोत्राने या पृथ्वीवर राज्य स्थापित करण्यास येणाऱ्या राजाला दर्शविले आहे। 1000 वर्षाचे राज्य आणि ह्यानंतरची 3 स्तोत्रे त्या राज्याविषयी आम्हाला सांगतील। या स्तोत्रामध्ये म्हणजे 46व्या स्तोत्रामध्ये आपल्याला देवाची पूर्णता, त्याची सुरक्षितता व त्याचे सर्वश्रेष्ठत्व पाहायला मिळते। या स्तोत्राच्या पहिल्या 3 वचनांमध्ये त्याची पूरकता किंवा पूर्णता आपल्याला वाचायला मिळते। 46वे स्तोत्र 1-3 वचने आपण वाचूया। स्तोत्रसंहिता 46 अध्याय 1-3 वचने। देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटसमय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो। म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही। श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशाप्रकारे ह्या स्तोत्रकर्त्याचा विश्वास आपल्या जिवंत परमेश्वरावर, निर्माणकर्त्यावर आहे। हे एक फार सुंदर अभिवचन आहे। कोणी म्हणेल की हे वचन कशावरून खरे आहे? यावर माझे उत्तर आहे, कारण पवित्र शास्त्र तसे म्हणते म्हणून, आणि देवाच्या अनेक सेवकांचा हा अनुभव आहे, मला स्वतःला हा अनुभव आहे। परमेश्वर स्तोत्रसंहिता 34 अध्याय 8 वचनात म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। आणि पौलाचे तिमथ्याला दुसरे पत्र ह्याचा 3 अध्याय आणि 16 वचन ह्यामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक व नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे। पवित्र शास्त्र जे सांगते ते सत्य आहे, कारण ते ईश्वर प्रेरित आहे। श्रोत्यांनो, स्तोत्रसंहिता 46 मधली ही 3 वचने अतिशय उत्तेजन देणारी, धीर देणारी आहेत। संकटाच्या काळात आम्ही देवावर विसंबून राहू शकतो असे सांगणारी आहेत। अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा विश्वास संकटसमय डळमतो, कारण परमेश्वर सर्व मानवी परिस्थितीला हाताळण्यासाठी समर्थ आहे। तो या जीवनातल्या समस्यांना, संकटांना दूर करण्यासाठी समर्थ आहे हे त्यांना माहीत नसते, आणि माहीत असले तरी त्यांचा तसा दृढ विश्वास नाही। जो परमेश्वर पुरणार आहे, पूर्ण आहे, त्याचीच आम्हाला गरज आहे। आणि तसाच आमचा प्रभू परमेश्वर आहे। तो आमच्या कोणत्याही समस्येला हाताळण्याकरिता समर्थ आहे, परंतु आमचे दुर्दैव हे आहे की आम्ही आमच्या मानवी बुद्धीवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वतःच्याच प्रयत्नांनी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो व सर्व हाताबाहेर, शक्तीबाहेर गेले आहे असे वाटले की आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय आम्हाला सापडत नाही। स्तोत्रकर्ता या स्तोत्रात म्हणतो, जरी पृथ्वी उलथापालच झाली, ही गोष्ट अगदी टोकाची आहे, होय ना श्रोत्यांनो? एवढी टोकाची घटना तुमच्या जीवनात घडली आहे काय? काही लोकांना वाटतं की फक्त त्यांच्याच जीवनात समस्या आहेत, परंतु देवाच्या लोकांना समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी देवाचे सामर्थ्य पुरे ठरते। हे स्तोत्र एका महान धर्मसुधारकाचे आवडीचे स्तोत्र होते। त्याच्या जीवनाविषयी विचार करा, त्यांना फार महान कठीण अशा समस्यांचा सामना करावा लागला। त्यांना जर देवाचे सामर्थ्य तेव्हा प्राप्त झाले नसते तर मला नाही वाटत की तो धर्मसुधारणेचे महान व अतिकष्टाचे काम एकटा पार पाडू शकला असता। आज आम्ही जे सर्व विश्वासणारे आहोत ते त्या देवाच्या सेवकाच्या प्रचंड सेवेबद्दल देवाचे अतिशय ऋणी आहोत, कारण ख्रिस्तावरच्या विश्वासाने आम्ही परमेश्वरासमोर न्याय ठरू शकतो हा सिद्धांत त्या धर्मभ्रष्ट युगात त्यांनीच लोकासमोर ठेवला, जो त्या देवाच्या सेवकाचा देव आहे, जो या स्तोत्रकर्त्याचा देव आहे, तोच आमचाही देव आहे. तो कधी न बदलणारा सामर्थ्यशाली व प्रेमळ देव आहे. म्हणून जेव्हा संकटसमयी आम्हाला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळतो, त्याचे सहाय्य मिळते, तेव्हा स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्हीही मोठ्या विश्वासाने व अभिमानाने म्हणू शकतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आता आपण 4-7 ही वचने वाचूया. देवाच्या सुरक्षिततेविषयी ही वचने आम्हाला सांगतात. 46वे स्तोत्र, 4-7 वचने. जिचे प्रवाह देवाच्या नगराला परत्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. श्रोत्यानो, काही तज्ज्ञांच्या मते ही नदी प्रतिकात्मक आहे, परंतु मला वाटतं की ही नदी खरी आहे, ज्याविषयी आम्हाला 4 वचनात वाचायला मिळाले. ती देवाचे वचन आहे. आजही देवाच्या वचनाच्याद्वारे जे सामर्थ्य व सहाय्य आम्हाला मिळते, त्याविषयी हे वचन आहे. पहिल्या स्तोत्रामध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की सुखी पुरुष हा पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. हा पाण्याचा प्रवाह म्हणजेच देवाचे वचन आहे. तसेच देवाच्या मंदिरातून वाहणाऱ्या नदीचे वर्णन आम्हाला एझकेलचे पुस्तक 47 अध्याय सापडते. तसेच प्रगटीकरणाचे पुस्तक 22 अध्याय आणि पहिले वचन यामध्ये योहान म्हणतो, प्रगटीकरणाचे पुस्तक 22 अध्याय पहिले वचन, नंतर त्याने म्हणजे योहानाने देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. देवाचे वचन शुद्ध, निर्मळ, पवित्र व शुद्ध सोन्याहून किमती ही ती जीवनदायी नदी आहे. 46वे स्तोत्र, आम्ही त्याची पुढची वचने वाचलेली आहेत. 5-7, देवाच्या प्रचंड सामर्थ्याचे यथोचित वर्णन करणारी ही सुंदर वचने आहेत. परमेश्वराचे सामर्थ्य व त्याची बुद्धिमत्ता मानवी बुद्धीपलीकडची आहे. त्याच्या केवळ शब्दाच्या उच्चाराने पृथ्वीने विरघळून जावे असे त्याचे सामर्थ्य आहे. त्याच्या सामर्थ्यासमोर मर्त्य मानवतो काय व काय त्याचे सामर्थ्य? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की ज्याच्या पदस्पर्शाने पर्वत धुमसतात, पृथ्वी डळमळते आणि पाण्याचे प्रचंड प्रवाह मागे हटतात, तो परमेश्वरचा आम्हाला अनुकूल आहे, तर आम्हाला प्रतिकूल कोण? देवाच्या अवशिष्ट लोकांना केवळ देव हा एकच आधार आहे व त्याची त्यांच्यावर सनातन दया आहे. म्हणून ते विश्वासाने म्हणू शकतात, सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. तात्पर्य हे की असा आमचा देव जर आमचे सहाय्य आहे, तर आम्ही भय धरण्याचे काही एक कारण नाही व परमेश्वर आपल्या लेकरांना स्वतःच्या मायेच्या पंखाखाली लपवतो. स्तोत्रसंहिता 91 अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. होय श्रोत्यांनो, या सामर्थ्यशाली परमेश्वराच्या कृपेच्या वेष्टनातच आमची सुरक्षितता आहे. यानंतर 46व्या स्तोत्राच्या 8-11 या वचनांमध्ये आपल्याला परमेश्वराचे सार्वभौमत्व पाहायला मिळते. वाचूया श्रोत्यानो 8-9 ही वचने. 46वे स्तोत्र, 8-9 वचने. या परमेश्वराची कृत्य पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकीतो, रथ अग्नीत जाळून टाकीतो. हे वचन पृथ्वीवर न्यायाकरिता येणाऱ्या ख्रिस्ताचे वर्णन करते. तो लढाया शांत करतो, धनुष्य व भाला मोडून टाकतो. हा मसीहा म्हणजे दानियलाचे पुस्तक 2:45 वचनात वर्णन केलेला कोणाचा हात न लागता पर्वतापासून आपोआप सुटलेला पाषाण आहे, आणि तोच या पृथ्वीची दाणादाण करणार आहे. तो या पृथ्वीवरची सर्व अनितिमानता कायमची नष्ट करणार आहे. श्रोत्यानो, हे झाले पुढच्या काळाविषयी, परंतु हाच प्रभू परमेश्वर आजही तुमच्या व माझ्या जीवनात कार्य करणार आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणे आहेत, कलह आहेत, शत्रुत्व आहे, चीड व सूड बुद्धी आहे. अशा कुटुंबातील लोकांनी क्षणभर थांबून या वचनावर मनन करावे अशी माझी कळकळीची इच्छा आहे, कारण त्यांच्या घरातल्या शाब्दिक लढाया मिटविण्याचे सामर्थ्य प्रभू परमेश्वराजवळ आहे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला शांतीचा राजकुमार असे म्हणण्यात आले आहे. ज्यांच्या घरात अशांती आहे त्यांनी जर येशूला आपल्या घरात जीवनात व हृदयात बोलावले तर त्याच्यासह त्याची पवित्र शांती ही त्यांच्या घरात जीवनात व हृदयात आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही परमेश्वराच्या बाजूने आहात तर देवाचे वचन तुम्हाला सांगते की तो तुमचे सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यावर उगारलेले कोणतेही हत्यार परमेश्वर तुमच्यावर चालू देणार नाही. 46वे स्तोत्र 10-11 वचने वाचूया. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. श्रोत्यानो, तुम्हाला माहितच आहे की वर्गामध्ये गडबड करणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षक म्हणतात, शांत व्हा, शांत बसा. कारण त्यांनी शांत बसल्याशिवाय शिक्षकांना पुढे शिकवणे अशक्यच नसते. आमच्यापैकी अनेक जण विद्यार्थी नसू पण संकटाच्या वेळेस आम्ही या वर्गात गोंधळ करणाऱ्या मुलांसारखेच वागतो. संकटांमुळे खूप घाबरून जातो, रडारड करतो, वैतागून जातो, देवावर चिडतो, नशिबाला दोष देतो. हे सर्व वागणे त्या गोंधळ करणाऱ्या मुलांप्रमाणेच असते, होय ना श्रोत्यानो? आणि आमच्या मनात संकटांमुळे भावनांचे व विचारांचे इतके काहूर उडते की त्यामध्ये आम्हाला परमेश्वराची मधुर मंदवाणी ऐकायला येत नाही. मग आम्ही आणखीन गोंधळून जातो व देव सहाय्य करीत नाही असे वाटून आणखीन दुःखी व निराश होतो. परंतु परमेश्वर आम्हाला दटावून म्हणतो, शांत व्हा व लक्षात ठेवा की मीच देव आहे. होय श्रोत्यानो, संकटाच्या वेळेस परमेश्वरासमोर प्रार्थनेच्याद्वारे येऊन त्याच्या उत्तराची वाट पाहणे फार फार आवश्यक आहे. परमेश्वर अति दयाळू आहे व काहीही झाले तरी त्याच्या समर्थ हातांमध्ये आमचे जीवन सुरक्षित आहे असा विश्वास बाळगणे आमच्यासाठी गरजेचे आहे. या अत्यंत सामर्थ्यशाली वचनाच्याद्वारे परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्या त्याच्या लेकरांना जणू काही म्हणतो, तुम्ही कशाला इतके घाबरून जाता? कशासाठी इतके रडारड व गोंधळ करता? मीच तुमचा सामर्थ्यशाली देव आहे. मी तुमच्या जीवनात माझ्या इच्छेविरुद्ध काहीही होऊ देणार नाही. श्रोत्यानो, तुमच्यापैकी अनेक जण आजूबाजूच्या जगातल्या दुःखद व निराशाजनक परिस्थितीला पाहून विफल होत असतील. परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी त्यांच्या मनात शंका येत असतील. पण प्रभू परमेश्वर अशा सर्वांना म्हणतो, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. आमच्या वैयक्तिक जीवनातली वादळे त्याच्या हाती जर आम्ही सोपवून दिली तर तो ती अशा प्रकारे शांत करतो की त्यामुळे त्याचे गौरव त्याची महती होते. या जिवंत प्रेमळ अतिदयाळू अशा सेनाधीश परमेश्वराच्या याकोबाच्या देवाच्या हाती आम्ही असणे आमच्या कल्याणाचेच आहे. हे स्तोत्र भवितव्यात देवाच्या लोकांसाठी आशीर्वादाचे आहे आणि सध्याही ते देवाच्या लोकांना धीर व सांत्वन देणारे आहे. 47व्या स्तोत्रामध्ये ख्रिस्त राज्यातील स्तुती व उपासना यांचे वर्णन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवर दुसऱ्यांदा आगमन झाल्यानंतर तो आपल्या राज्याची स्थापना करणार आहे, त्याविषयीचे वर्णन करणारे हे स्तोत्र आहे. आता ह्या स्तोत्राची पहिली दोन वचने आपण वाचूया. 47 स्तोत्र पहिली दोन वचने. अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. श्रोत्यानो, स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर भयप्रद आहे. ही गोष्ट खरी आहे. येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर राज्य करायला येईल तेव्हा त्याची सर्वत्र स्तुती व उपासना होईल. तो येईल तेव्हा तो सर्व बंडखोरी, वृथाभिमान, उद्धटपणा, देवाविरुद्ध बंडाळी व हट्टीपणा यांचा बिमोड करेल. 46व्या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा न्यायासाठी येईल तेव्हाचा जो आनंद आहे तो साजरा होताना आपण पाहिला. आता या स्तोत्रात त्याचे राज्य प्रस्थापित झालेले आणि तो पृथ्वीवर राज्य करताना आम्हाला आढळतो. 47वे स्तोत्र 3-4 वचने पुढे सांगतात, तो लोकास आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालितो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडिले आहे. हे वर्णन श्रोत्यानो येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी आहे. तो आम्हाला स्वर्ग राज्याचे वतन देणार आहे. 5-9 वचने पहा, जयघोष होत असता देव वर गेला आहे, करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे, कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो परम थोर आहे. श्रोत्यानो, संपूर्ण विश्वावर अधिकार गाजविणाऱ्या सर्व सामर्थ्यशाली, सर्वव्यापी व सर्वज्ञानी प्रभू परमेश्वराचे हे उत्स्फूर्तपणे केलेले स्तुतिगान आहे, आणि या स्तुतीस तो पात्र आहे. परमेश्वराची स्तुती करणे, त्याला धन्यवाद देणे आनंददायक आणि चांगले आहे. आता आपण 48व्या स्तोत्राकडे वळूया. ते मसीहाच्या या पृथ्वीवरच्या अंतिम विजयाविषयी आहे. वाचूया श्रोत्यानो 1-3 वचने. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सिओन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रासादामध्ये आश्रय दुर्ग असा प्रगट झाला आहे. या स्तुतीपर वचनामध्ये आपण हे वाचतो की उत्तर सीमेवरील डोंगराचा, म्हणजे सिओन डोंगराचा, त्यामध्ये उल्लेख आहे. बहुधा पृथ्वीवर येणे व परत वर जाणे यासाठी हा मार्ग असावा. उत्तर सीमेचा एक चित्तवेधक उल्लेख आम्हाला यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात आढळतो. वाचूया श्रोत्यानो यशयाचे पुस्तक 14:13-14. यशया 14:13-14. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन, असे वाटते की ही उत्तर सीमा एक मार्ग आहे. देवाची जागा घेण्याचा सैतानाचा मानस होता. देव व सैतान यांच्यातला हा पृथ्वीवरचा शेवटचा व सर्वात मोठा संघर्ष असणार आहे. 4-5 वचने पुढे सांगतात, कारण पहा, राज्य एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले. हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले. माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील राज्याची 1000 वर्षे संपल्यानंतर सैतानाला मुक्त करण्यात येईल व तो पृथ्वीच्या चारही दिशांना असलेल्या राष्ट्रांना फसविण्यासाठी बाहेर पडेल. गोग व मागोग या देशांना, ज्यांची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणांसारखी आहे, त्यांना लढाईसाठी एकत्र करेल. आपण त्याविषयी प्रगटीकरणाचे पुस्तक 20:7-9 ह्या वचनांमध्ये वाचतो. प्रगटीकरणाचे पुस्तक 20:7-9 वचने. 3000 वर्षे संपल्यानंतर सैतानाला आपल्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यातले राष्ट्रे गोग व मागोग यास ठगवावयास, त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रियनगर वेढले. तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकिले. स्तोत्रसंहिता 48:8 वचन आम्हाला पुढे सांगते, जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले, ते हे की देव सर्व काळ ते स्थिर राखील. श्रोत्यानो, देवाच्या संदेष्टांपासून लोकांनी ही गोष्ट ऐकली आहे, वाचली आहे, व तेव्हा त्याविषयी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतील. देवाच्या लोकांची सुटका तो नेमिलेल्या समयी आपल्या अभिवचनानुसार नक्कीच करेल. याच विश्वासाने व खात्रीने स्तोत्रकर्ता पुढे काय म्हणतो पहा, 9-10 वचनांमध्ये, हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. त्या ख्रिस्त राज्याच्या काळात लोक अशा प्रकारे देवाची स्तुती आराधना करतील, परंतु आम्ही सुद्धा अशा प्रकारे आजही देवाची स्तुती आराधना करू शकतो, आणि ती आम्ही करायला हवी, कारण तो आमच्यासाठी महत्कृत्य करतो, न्यायाची कृत्य करतो, आणि आम्हाला आजही त्याच्या वात्सल्याचा प्रतिदिनी अनुभव येतो. ज्याने येशू ख्रिस्ताचा आपल्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जो चालतो, त्याचे भय धरतो, त्याला तर परमेश्वराच्या वात्सल्याचा पदोपदी अनुभव येतो. असा अनुभव आलेले मग परमेश्वराची मनापासून व उत्स्फूर्तपणे स्तुती गातात. 48व्या स्तोत्राच्या शेवटी, म्हणजे 11-14 या वचनांमध्ये एक स्तुतीगीत रचले आहे. आपण ते वाचूया श्रोत्यानो. 48व्या स्तोत्र 11-14 वचने. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पाव, यहुदाच्या कन्या उल्हास होत, सियोने सभोवती फिरा, तिला फेरा घाला, तिचे बुरुज मोजा, तिच्या कोटाकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादामधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल, कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. श्रोत्यानो, त्या ख्रिस्त राज्यामध्ये लोक देवाची मोठी उपकार स्तुती करतील, एरुश्लेमेचे सौंदर्य तिचे वैभव न्याहाळतील आणि तिच्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करतील व तो त्यांचा सर्व काळ मार्गदर्शक होईल. श्रोत्यानो, ही भविष्यद्वाणी पूर्ण होणार आहे. एक दिवस येणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त आज जो तारणार आहे तो एक न्यायाधीश म्हणून येईल. ह्या पृथ्वीवर 1000 वर्षाचे राज्य तो स्थापित करेल, परंतु ह्यावेळेला परमेश्वर आपणाला संधी देत आहे की आपण पापांची क्षमा प्राप्त करून पश्चाताप करून ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारणारा म्हणून स्थान द्यावे. कारण आज तो तारणार आहे, पण तो पुन्हा जेव्हा येईल तेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल. म्हणून जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा ह्या संधीचा फायदा घ्या, आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा. श्रोत्यांनो, दुसरा कुठलाच मार्ग नाही, प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तोपर्यंत नमस्कार.